नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. संपूर्ण जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू, पंतप्रधानांचं प्रतिपादन. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. व्याजदर जैसे थे ठेवण्याचा रिझर्व्ह बँकेचा निर्णय. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपचे समीर राजूरकर तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांचे अर्ज दाखल. आणि 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत भारताचं इंग्लंडला 412 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. परीक्षेमधले गुण हे आयुष्याचं अंतिम उद्दिष्ट नसून संपूर्ण जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. परीक्षा पे चर्चा या नवव्या आवृत्तीत आज ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. जीवन हे केवळ परीक्षांसाठी नसून आयुष्य सर्वोत्तम बनवण्यासाठी शिक्षण हे एक माध्यम आहे. व्यावसायिक कौशल्य आणि जीवन जगण्यासाठी लागणारी कौशल्य या दोन्हींमध्ये संतुलन असणं अत्यंत महत्वाचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं.
हम जिंदगी परीक्षा के लिए नहीं है, हमारे जीवन को बनाने के लिए शिक्षा एक माध्यम है. और हम शिक्षा सही करते हैं गलत करते हैं तो बार बार हम अपने एग्जाम करते हैं. तो ये जो एग्जाम है वो हमें अपने आप को एग्जामिन करने के लिए एग्जाम है. अल्टीमेट गोल एग्जाम के नंबर नहीं हो सकता है. अल्टीमेट गोल संपूर्ण जीवन के विकास का होना चाहिए.
ज्ञानप्राप्तीसाठी नेहमी जिज्ञासू राहणं, शिक्षकांपेक्षा एक पाऊल पुढे जाऊन विचार करण्याची सवय लावणं, तसंच उद्दिष्टे आव्हानात्मक पण साध्य असावीत हा मंत्र पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांनी पालक आणि शिक्षकांच्या सूचनांकडे नीट लक्ष द्यावं, त्यावर विचार करावा आणि स्वतःचे अनुभव आणि आकलन यांची सांगड घालून आत्मविश्वासानं परीक्षांना सामोरं जावं असा सल्ला त्यांनी दिला. योग्य अभ्यास, निरीक्षण आणि ज्ञानाचा वापर केल्याशिवाय कोणतंही कौशल्य मिळवता येत नाही यावर त्यांनी भर दिला.
स्किल में भी दो प्रकार के स्किल है, एक है लाइफ स्किल, दूसरा है प्रोफेशनल स्किल. स्किल की शुरुआत तो ज्ञान से ही होती है तो उसका महत्व कम नहीं है. लाइफ स्किल उसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं है, 100% उसे अचीव करना ही चाहिए. प्रोफेशनल स्किल जिस प्रोफेशन में इंटरेस्ट है इसमें लगातार नया करते जाना. शिक्षा और स्किल एक दूसरे के जुड़वा भाई बहन है, लेकिन स्किल जीवन में बहुत अनिवार्य है.
लोकसभेत विविध मुद्द्यांवरून विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गदारोळ कायम ठेवल्यामुळे सदनाचं कामकाज आजही बाधित झालं. या अधिवेशनात गदारोळामुळे आतापर्यंत 19 तास 13 मिनिटांचं कामकाज वाया गेल्याची माहिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली. सदस्य सतत सदनाचं कामकाज विस्कळीत करत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा पद्धतीनं संसद चालू शकत नाही असं स्पष्ट करत त्यांनी जनतेनं सदस्यांना प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिलं आहे, घोषणाबाजी करण्यासाठी नाही असं सांगितलं. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीनं आज व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या समितीच्या बैठकीतले निर्णय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज जाहीर केले. सोन्या चांदीच्या दरात होत असलेल्या वाढीमुळे किरकोळ चलनवाढीचा दर आगामी आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत 4% राहील असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज आहे. अवैध इलेक्ट्रॉनिक बँकिंग व्यवहारामुळे ग्राहकांना होणाऱ्या नुकसानीवर मर्यादा आणण्यासाठी दिशानिर्देशांचा मसुदा रिझर्व्ह बँक जाहीर करणार आहे. त्यानुसार छोट्या रकमेच्या नुकसानीसाठी ग्राहकांना 25,000 रुपयांपर्यंत नुकसान भरपाई देण्याचा प्रस्ताव असल्याचं गव्हर्नर मल्होत्रा यांनी सांगितलं. नागपुरात आज ऍडव्हान्टेज विदर्भ 2026 या खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं. या महोत्सवात महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं नागपुरात 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली असून याबाबतचा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक इथं वाहन उद्योगासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा राज्य सरकारचा मानस असून 2028 पर्यंत उत्पादन सुरू करण्यासाठी राज्य सरकार पूर्ण पाठबळ देईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले,
हा अतिशय महत्वाचा एमओयू आहे. पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट ही विदर्भात नागपूरमध्ये आलेली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ही अतिशय आधुनिक नेक्स्ट जेन अशा प्रकारचं जे त्यांची कार आहे, एसयूव्ही आहे, तिची फॅक्टरी इथे टाकते. आणि यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये देखील ते इन्व्हेस्टमेंट करतायत. त्याचं अनाऊन्समेंट त्यांनी केलं, जवळपास 15,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 1,600 एकर जागा आम्ही त्यांना देतो. यामुळे मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट तयार होणार आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे ते अत्यंत चुकीचं आणि खालच्या स्तराचं असल्याची तीव्र प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. अशा प्रकारचं राजकारण तात्काळ थांबवावं असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले,
मला असं वाटतं की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे. प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतोय हे अतिशय चुकीचं आहे. बघा, शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रुपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले, पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातून जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय ते अतिशय चुकीचं आहे. अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतल्या काही लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यासाठी सरकारनं 31 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेसाठी ई केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत होती. त्यावेळी काही लाभार्थ्यांनी कुटुंबातला सदस्य सरकारी नोकरीत असल्यासंदर्भात चुकीच्या पर्यायाची निवड केली होती. या लाभार्थ्यांना योग्य पर्याय निवडण्यासाठी 31 मार्चपर्यंत सरकारनं मुदतवाढ दिली आहे. त्यांना ऑनलाईन पद्धतीनं योग्य पर्याय निवडण्याची शेवटची संधी सरकारनं उपलब्ध करून दिली आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी उद्या मतदान होणार आहे. सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान सुरू राहील. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी 9 फेब्रुवारीला होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 731 जागांसाठी 2,624 उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी 4,814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. जिल्हा परिषदेसाठी सर्वाधिक 294 उमेदवार धाराशिवमध्ये, तर पंचायत समित्यांसाठी सर्वाधिक 496 उमेदवार पुण्यातून निवडणूक रिंगणात आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे 63 गट आणि पंचायत समितीच्या 126 गणांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सुमारे 18,73,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेच्या 55 गट आणि 8 पंचायत समित्यांच्या 110 गणांसाठी मतदान होणार आहे. जिल्ह्यात 1,308 मतदान केंद्रावर 11,45,888 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्ह्यात 6 तालुक्यातले 15 आठवडे बाजार उद्या बंद ठेवले जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भाजपचे समीर राजूरकर यांनी, तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी आज अर्ज दाखल केले. भाजप नेते बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे यांनी आज छत्रपती संभाजी नगर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या पदासाठी इतर अर्ज दाखल न झाल्यानं ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. याबाबत येत्या 10 तारखेला महानगरपालिकेत अधिकृत घोषणा केली जाईल असं सावे यांनी सांगितलं. दरम्यान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटनेतेपदी गणेश लोखंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी भाजपच्या वंदना मगरे, तर उपमहापौरपदासाठी भाजपचे राजेश राऊत यांनी आज अर्ज दाखल केले. या पदासाठी एकच अर्ज आल्यानं ही निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. याबाबतची अधिकृत घोषणा येत्या 9 तारखेला करण्यात येणार आहे. नांदेड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष, MIM आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी आज उमेदवारी दाखल केली. भाजपकडून महापौरपदासाठी कविता मुळे आणि उपमहापौरपदासाठी दीपक सिंह रावत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. झिम्बाब्वे इथं सुरू असलेल्या 19 वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान सुरू आहे. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकात 9 बाद 411 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने 80 चेंडूत प्रत्येकी 15 चौकार आणि षटकार मारत 175 धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 8व्या षटकात 1 बाद 29 धावा झाल्या होत्या. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. संपूर्ण जीवनाचा विकास घडवणं हाच शिक्षणाचा खरा हेतू, पंतप्रधानांचं प्रतिपादन. परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आणि 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदाच्या लढतीत भारताचं इंग्लंडला 412 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.